हरे कृष्ण. सर्व भगवत भक्तांचं मी हृदयपूर्वक स्वागत करतो आजच्या भागवतम क्लासमध्ये. तर आज आपण स्कंद क्रमांक 9, अध्याय क्रमांक 6, सोबोरी मुनीचे पतन आणि श्लोक क्रमांक 41, 42, 43, 44, 45, 46 वर चर्चा करायची आहे आपल्याला. तर प्रसंग असा आहे, इथं भागवत मध्ये चाललेला प्रसंग, सुखदेव गोस्वामी सूर्यवंशाचं वर्णन करत आहेत. सूर्यवंशामध्ये असे वेगवेगळे तेजस्वी राजा होऊन गेले, अशा तेजस्वी राजांचं वर्णन आहे. त्यामधला आहे हा आहे आज आपण चर्चा करत आहोत. युवनाश्व जो राजा होता, युवनाश्व राजाला पुत्र नव्हता आणि त्यांनी काय केलं, पुत्र प्राप्त करण्यासाठी 100 पत्न्या होत्या, त्यांनी काय जंगलात यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानं यज्ञ करत असताना त्यावेळी त्यांना त्या एका रात्री काय होतं, झोपी गेलेली असतात, त्यांना तहान लागलेली असते आणि एका कलशामध्ये मंत्रोचालित केलेलं जल असतं आणि ते जल पितात ते युवनाश्व राजा. आणि युवनाश्व राजा ते जल पिल्यानंतर सकाळी उठल्यानंतर ते ब्राह्मण पाहतात की हे जल कुठे गायब झालेलं आहे. ते जल राजा म्हणतो मी प्राशन केलेलं आहे. तेव्हा ब्राह्मण म्हणतात की आता तुम्हाला पुत्र प्राप्त होईल, पत्न्यांना पुत्र प्राप्त होईल सोडून तुम्हाला पुत्र प्राप्त होईल. मग सत्य होतं तसंच आणि मग युवनाश्व राजांच्या गर्भामध्ये पोटामध्ये उदरामध्ये गर्भ वाढू लागतो आणि गर्भ वाढू लागल्यानंतर प्रश्न पडतो राजाला, आता हा जन्म झाल्यानंतर याला दूध कुठलं आणि हे काय भेटेल. आणि मग काळाच्या वेळानंतर जेव्हा त्याचा जो जन्म होतो उदरा उजव्या कुशीतून त्याचा जन्म होतो आणि जसं प्रकट होतो जन्म होतो आणि त्यानंतर तिथं यज्ञामध्ये इंद्र पण प्रकट झालेला असतो आणि इंद्र मग काय करतो, आपली तर्जनी त्याच्या मुखामध्ये, मान धाता माझी धाता माझा आश्रय घे असा इंद्र म्हणतो. म्हणून त्यांचं नाव पडलं मान धाता, कारण की इंद्राकडून अमृत प्राशन केल्यामुळं तो राजा हे अमृत म्हणजे त्यांना जीवनदान प्राप्त झालं, कारण की दुधाद्वारे त्यांचं जीवन नाही जगलं. म्हणून असा हा मानधाता राजाचं वर्णन आहे. तर मानधाता राजांना मानधाता राजांनी बिंदुमतीशी विवाह केला आणि त्यांना 3 पुत्र आणि 50 पुत्री निर्माण झाल्या. तर 3 पुत्र आहे पुरुषकुश, अमरीश आणि योगी मुचकुंद असे पुत्रांची नावं आहेत आणि 50 पुत्री प्राप्त झाल्या. आणि ह्या मुलींचा विवाह मानधाता राजांनी सोबुरी मुनीशी केला आणि इथून हा प्रसंग चालू होतो. तर सुखदेव गोस्वामी म्हणतात की एकदा सोबोरी मुनी आपल्या ध्यानधारणेसाठी पाहतात की विश्वामित्र हे जमिनीवर तपस्या करत असताना त्यांचं पतन झालं, म्हणून ते विचार करतात आपण काय केलं पाहिजे, आता पाण्यात जाऊन तपस्या केली पाहिजे. म्हणून ते काय करतात, यमुनेच्या जलात जातात आणि आपल्या शारीरिक स्तराच्या वरती मानसिक स्तरावर तपस्या करू लागतात. आपल्याला शारीरिक स्तरावर आपण जर सकाळी जप करत असेल आपलं मन त्रास देतं, गुडघा त्रास देतो, आपण शारीरिक विधींना म्हणजे तकलीफ सहन करत आपण हे करत असतो. तसं सोबरी म्हणून पण साधारण नव्हते, त्यांनी काय केलं शारीरिक स्तर प्राप्त करून मानसिक स्तरावर पाण्यात बसून ध्यानधारणा करत होते. आणि ही ध्यानधारणा करत असताना त्यांना काय होतं, त्यांचा दृष्टिकोन कुठं वळतो, मास्यावर पडतो. तर भागवत मध्ये वर्णन येतं की 10 स्कंदामध्ये वर्णन येतं की सोबोरी मुनीचं पतन का झालं, कारण की त्यांनी काय केलं होतं, वैष्णव अपराध केला होता. तर भागवत मध्ये ह्या स्कंदामध्ये वर्णन कुठं आलेलं नाही, तर 10 स्कंदामध्ये वर्णन येतं की सोबोरी मुनीने अपराध केला होता. म्हणून भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो, इच्छा द्वेष समुद्वेन द्वंद्व मोहेन भारता. जेव्हा व्यक्ती इतर व्यक्तीचा द्वेष करतो, दोष पाहतो, तेव्हा त्याला काय करतो, तो द्वंद्वामध्ये पडतो. सोबोरी मुनीच्या जीवनामध्ये तोच प्रसंग झाला की गरुडजी प्रति त्यांनी अपराध केला आणि अपराध करण्याचा परिणाम म्हणजे पूर्वी पण तपस्या करत होते पाण्यामध्ये, परंतु अपराध केल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये काय झालं, कलुषित भावना झाली. आणि मग सोबोरी मुनी तपस्या करत असताना त्यांचं त्या धारणेमध्ये किंवा त्या तपस ध्यानात मन लागेन आणि मग ते काय करतात, विचलितून बाहेर पाहतात आणि बाहेर पाहिल्यानंतर जेव्हा पहिलं जेव्हा दानधारण करायचं तेव्हा मासा हे दिसायचं त्यांना, परंतु त्यामध्ये द्वंद्व दिसले नाहीत. परंतु जेव्हा अपराध झाला तेव्हा ते द्वंद्व पाहू लागले. द्वंद्व म्हणजे का, हा मासा ही मासी, हा द्वंद्व निर्माण होतो कधी, जेव्हा हृदयामध्ये एखाद्याच्या अपराधाची भावना येते तेव्हा. आणि मग तो काय करतो, मोहात पडतो. आणि मग हा हेच झालेला आहे, मोहामध्ये सोबरमोनी पडले. आणि जे पूर्वी पाहिलेले मासे त्यांना काय झालं होतं, परंतु आता जेव्हा पाहतात हा मासा काय करत आहे, कित्येक माशीशी संघ करत आहे. आणि हे पाहिल्यानंतर सोबरमोनीच्या मनामध्ये काय झालं की विचार आला की मला पण असा संघ केला पाहिजे. आणि मग सोबरमोनी विचार केल्यानंतर वरती पाण्यातून वरती आल्यानंतर पाहतात की मथुरेचा राजा मंदाता राजा आहे, तिथं जावं आणि त्यांची एक कन्या स्वीकारावी, आपली इच्छा पूर्ण करावी. म्हणून पाहिलं जातं आजचा विषय आहे काम क्रोध परायणा की भगवत परायणा बनायचं आहे आपल्याला. तर पाहिलं गेलं की आपल्याला शास्त्रातून आपल्याला भेटतं की वेगवेगळे उदाहरण पाहण्यासाठी मिळतात की दुर्वासा मुनी क्रोधित होऊन काय झालं, त्यांनी काय केलं, आपलं अधोगती केली. किंवा सोबरी मुनी कामाच्या अधीन झालं आणि त्यांचं पतन झालं. असे जे उदाहरण मिळतात ते आपल्याला शीख भेटण्यासाठी, म्हणून प्रभुपाद या तात्पर्यामध्ये वर्णन करतात, ह्यातून आपल्याला हीच शीख घ्यायची आहे की तर प्रभुपाद म्हणतात की आपण जे आत्मतत्व नाही त्यांना भौतिक समृद्धी आकृष्ट करत नाही, म्हणजे आपल्याला भौतिक समृद्धीप्रती आकृष्ट व्हायचं नाही. म्हणून सोबरी मुनींच्या चरित्रावरून आपण हे शिकायला पाहिजे की आपण कुठल्याही भौतिक गोष्टीवर आकर्षित नाही झालं पाहिजे. तर आकर्षित हो तर आपलं ध्यानधारणेमध्ये मन लागणार नाही, जपामध्ये मन लागणार नाही. म्हणून एक भक्त मला सांगत होते की असं शास्त्रामध्ये उदाहरण काय आहेत, अरे ह्यांनी शाप दिला, हे क्रोधी झाले असं. मग ते एकदा एका व्यक्तीबरोबर असा भक्त वडापाव खाण्यासाठी, म्हणजे मित्रांना जायला लागतं एकमेकाच्या मैत्री खातर, आणि मग वडापाव खाण्यासाठी स्टॉलवर एका ठेल्यावर गेला. आणि ठेल्यावर गेल्यानंतर हा मित्र म्हणाला की जो भक्त होता तो म्हणाला नाही मी कांदा लसूणचं खात नाही, मी कंठी माळ घातलेली आहे मी. तो म्हणाला की तो वडावाला म्हणाला अरे कांदा लसूण काय होतंय खाल्ल्यानंतर, नाही म्हणाला हा क्रोध येतो. तर शास्त्रामध्ये पाहिलं की किती लोक क्रोधित, सत्वगुणामध्ये पालन करणारेच लोक क्रोधित होतात असं वर्णन नाही. मग तेव्हा त्यांनी उत्तर दिले क्रोधित होतात ते उदाहरण कशासाठी आहे, आपल्याला शिकण्यासाठी आपण काय बोध घेतला पाहिजे, नाही की बाबा आपण पुन्हा ते स्वीकार करून आणखी अक्रोधित बनायचंय. लोकांना काय आपला उदरनिर्वाह चालवणं, लोक म्हणतात खावा तुम्ही, कारण की आपला व्यवहार चालला पाहिजे. तर त्या मित्रांनी तसं उदाहरण, मग तो म्हणाला हा ठीक आहे. आणि मग ते प्रभूजींनी मला सांगितलं उदाहरण. तर ऍक्च्युली हे ह्याच्यासाठीच आहे आपल्याला, जे असे शास्त्रामध्ये उदाहरण मिळते आपल्यासाठी बोध घेण्यासाठी की आपण पण कामाच्या आहारी किंवा क्रोधाचे परायण बनायचं नसलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो, तर भगवद्गीता अध्याय क्रमांक 16 श्लोक क्रमांक 11 का 12 आहे. आशा पाशम शते प्रधा काम क्रोध परायणा. तर भगवंत अर्जुनाला सांगतात की आशाच्या पाशाने बनलेला बद्ध जीव काय करतो, कामाच्या आणि क्रोधाच्या आरही जाऊन काय करतो, आपलं जीवन असंच घालवतो काम तृप्ती करण्यासाठी आणि क्रोधाच्या, कधी कधी क्रोध पण येतो. म्हणून आपल्याला जर काम आणि क्रोधापासून जर मुक्त व्हायचं असेल तर प्रभुपाद म्हणतात की इंद्रियांच्या आशा बद्ध ठेवणारे जीव मरेपर्यंत भोग भोगत राहतात. म्हणून इंद्रिय तृप्तीची इच्छा ही आपल्याला बाधक आहे. म्हणून लोकांचे खा प्या मजा करा कल किसने देखा आहे. तर अध्यात्म हे आपल्याला जीवन सुधारण्यासाठी शिकवतं. म्हणून सोबोरी मुनी हे आपल्याला हे शिक मिळतं की आपल्याला समृद्धी प्राप्त करायची नाही, तर आपलं काय करायचं आहे, आपलं जे काम आणि क्रोध हे रोग आहेत, आवेग आहेत, त्यांना नियंत्रण करण्यासाठी शिकायचं आहे. म्हणून पाहिलं गेलं की इथं सोबरी मुनी एक महान योगी होते. आणि हे योगी हे काय करतात, आपल्या अष्टसिद्धीच्या द्वारा काय करतात, ऐश्वर्य काय करतात, प्रकट करतात. मग ह्या अष्टसिद्धी काय आहेत तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात अनिमा लघिमा महिमा प्राणी प्राप्ती प्राकाम्य ईशित्वा वशित्वा कामशिता ही आहेत. जेव्हा व्यक्ती अष्टांगयोगाच्या पद्धतीमध्ये लागतो तेव्हा त्याला कुठली ना कुठली तर एक सिद्धी प्राप्त होते. तर ही अनिमा म्हणजे काय तर अनिमा म्हणजे लहानात लहान बनतो व्यक्ती. मग तो दगडामध्ये सुद्धा प्रवेश करतो की भुवारे मागून एका डोंगरातून पलीकडे पण जाऊ शकतो. ही आहे अनिमा सिद्धी. दुसरी आहे लघिमा. लघिमा ही सिद्धीद्वारे व्यक्ती काय होतो हलका बनतो आणि हलका बनल्यानंतर तो पाण्यावर सुद्धा तरंगून जाऊ शकतो किंवा हवेत सुद्धा तरंगतो तो. असं आहे लघिमा सिद्धीचं. तिसरं आहे महिमा. महिमा म्हणजे मोठ्यात मोठा होऊ शकतो पर्वता एवढा होऊ शकतो. प्राप्ती. प्राप्ती म्हणजे चंद्रास्पर्श करणे किंवा किरणाच्या साह्याने तो सूर्याला किंवा चंद्रामध्ये ग्रहामध्ये वेगवेगळ्या ग्रहावरती जाऊ शकतो. प्राप्ती. प्राकाम्य हवे ते प्राप्त करू शकतो. म्हणजे आपण इथं बसलेलो आहेत हिमालयातील आपल्याला सफरचंद पाहिजे असेल तर आपली इच्छा केली सिद्धीद्वारे तो प्राप्त करतो. या आहे प्राप्ती. ही आहे प्राकाम्य सिद्धी. ईशित्वा इच्छेनुसार ग्रह निर्माण करणे किंवा नष्ट करणे ईशित्वा सिद्धी. जसं इथं सोबरी मुनींनी एक ग्रह निर्माण केला आपलं जसं कर्दम मुनींनी सुद्धा एक ग्रह निर्माण केला देवती प्रसन्नतेसाठी. इथं सोबरी मुनींनी एक ग्रह निर्माण केला त्यामध्ये काय इथं वर्णन येतं की असे वेगवेगळे साज सामग्री होते शय्या होते आणि हे पाहून पुढे वर्णन येणार आहे की मांदाता राजा सुद्धा फिकीत पडला. अरे माझं हे सप्तद्वीपातील मी राजा आहे माझ्या राजापुढे हे ऐश्वर फिका आहे ते असं पुढे वर्णन येणार आहे. ही ईशित्वा सिद्धी आहे. ईशित्वा तिथं वशित्वा. वशित्वा म्हणजे एखाद्याला वश करून घेणं आणि काम वशिता भौतिक प्रकृतीचा बदल किंवा नियंत्रण करणे ही काम वशिता. आपल्याला जी इच्छा आहे काम वासना पूर्ण करणे. म्हणून या प्रभुपाद तात्पर्यमध्ये वर्णन करतात की मनुष्य जीवनाचा हित काय होतो सर्वनाश होतो. ही सिद्धी प्राप्त करतात तो व्यक्ती सर्वनाश होतो. मनुष्य जीवनाचं जे खरं स्वरूप आहे तो विसरून बसतो. जिवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास हा विसरून जातो आणि तो सिद्धीच्या मागे भोग भोगण्यामध्ये इतके विलासामध्ये जातो आयुष्य असं वाया जात आणि नंतर मग त्याला पश्चाताप पाहिजे. अरे मला हे मनुष्य जीवन भेटलेलं आहे आणि मी काय करत बसलो. सोबरी मुनीच्या जीवनात सुद्धा भविष्यामध्ये हेच घडणार आहे. आता सध्या सोबरी मुनी हे इंद्रिय तृप्तीमध्ये आपल्या पत्न्यांच्या सोबत इंद्रिय भोग करण्यामध्ये तत्पर आहेत आणि मग भविष्यामध्ये त्यांना एक वेळ असंच चिंतनात बसतात आणि त्यांना विचार करतात की मी काय करत होतो. मी वृंदावनासारखे ब्रजवाशामध्ये होतो माझ्यासारखे ब्रजवासी किती प्रगती करत आहे मी कुठं मी काय करत आहे हा विचार सोबरी मुनीच्या मनामध्ये आला. एकदा विचार करत असताना मग तो पुन्हा पश्चातापाचा हा भविष्यामध्ये वर्णन येईल. तर आपल्याला आपला विषय आहे काम क्रोध परायण न होता भगवत परायणा व्हायचा आहे. म्हणून भक्ती रसामृत सिंधूमध्ये वर्णन येतं. आणखी एक मला मी ऐकलेलं ज्यामध्ये जेव्हा भक्तीचारू महाराज जेव्हा इस्कॉनच्या कनेक्शनमध्ये आले आणि कनेक्शनमध्ये आल्यानंतर त्यांना पहिला जो ग्रंथ भेटला तो आहे भक्ती रसामृत सिंधू. आणि भक्तीचारू महाराज मायापूरमध्ये जॉईन करतात आणि त्यांना मग पहिल्यांदा किचनची सेवा दिली जाते नंतर गार्डनची सेवा दिली जाते पण त्यामध्ये पण ते टॅलेंटेड असतात ते पण जमत नाही. मग जयपताका महाराज म्हणतात तुम्ही हुशार आहात बुक्स रिडिंग करा आणि मग नंतर त्यांना पहिला ग्रंथ भेटतो तो कुठला भक्ती रसामृत सिंधू. आणि ते भक्ती रसामृत सिंधूमध्ये इतके प्रवीण बनतात आणि मग नंतर त्यांना प्रभुपाद 6 महिन्यांनंतर प्रभुपाद येतात आणि प्रभुपादांना सरेंडर होतात आणि 6 महिन्यांनंतर भक्तीचारू महाराजांना 2 दीक्षा एकदम होतात ब्राह्मण दीक्षा आणि हरिनाम दीक्षा. आणि नंतर 3 ते 4 महिन्यांत लगेच संन्यास दिला जातो कारण की प्रभुपाद पण पाहतात हे व्यक्ती काय आहेत टॅलेंटेड आहेत. तर पाहू शकतो हा असा भक्ती रसामृत सिंधू हा ग्रंथ साधकाने आपल्या जीवनामध्ये वाचला पाहिजे आणि आपली प्रगती कशी करावी हे ध्यानपूर्वक लक्ष देईल कारण की भक्तीमध्ये साधक असताना आपल्याला प्रलोभनही येणार आहे. प्रलोभनाला मात करणं आणि पुढे जाणं हे साधकाचं कर्तव्य आहे. तर भक्ती अन्य अभिलाषिता शून्य ज्ञान कर्मादी अनावृत भक्ती, शुद्ध भक्तीची व्याख्या अशी येते. आणि मग इतर गौण लक्षणं पण आहेत की त्यामध्ये येतं की आपल्या जीवनामध्ये लक्षणं येतात की क्लेशाग्नी, दुसरं आहे शुभदा, तिसरं आहे मोक्ष लघुताकृत, चौथं आहे सुदुर्लभा, पाचवा आहे सांधानंद विशेष आत्मा आणि सहावा आहे श्रीकृष्ण आकर्षण. तर मोक्ष अशा साधक जेव्हा क्लेश निघून जातात, शुभदा वातावरण येतात, मग त्यांना मोक्ष सुद्धा लघु वाटू लागतो, हे मोक्ष तुच्छ वाटू लागतो. तर आजचं वर्णन येतं की मोक्ष अशा सिद्धी याच्यापुढे भक्त काय हे करत नाही, तुच्छ मानतो त्यांना, त्यांच्याप्रती आकर्षित होत नाही. एक भक्त मी शाहूनगरला असताना म्हणाला की आमचे गुरु महाराज अग्नीमध्ये असतात, किती सिद्धी प्राप्त आहे आणि त्यांनी भविष्य पण केलेलं आहे. तर मी त्यांना सांगितलं हे अग्नीमध्ये हे सिद्धी आहेत, ह्यामध्ये व्यक्ती काय करतो आपल्या सिद्धी अष्टांग योगाच्या बळावर तो सिद्धी प्राप्त करतो. तर सिद्धीच्या दुरावर तो अग्नीमध्ये सुद्धा प्रवेश करू शकतो, परंतु एक शुद्ध भक्त हा भगवत परायण असतो, तो भगवंतांना तुम्हाला देऊ शकतो. तर अशी शुद्ध भक्ताची व्याख्या मी त्यांना सांगितलं आणि म्हणालो भगवत भक्त परायण बनलं पाहिजे, म्हणून हरिभक्त परायण, आपल्याला काम क्रोध परायण न बनता हरिभक्ती परायण बनायचं पाहिजे. तर हे आहे मोक्ष लघुताकृत यामधलं, म्हणून भक्ती भक्तीमध्ये हे आपल्याला यातून जावं लागणार आहे. मन अंतर स्टेप काय, कृष्ण आकर्षण, आपल्याला कृष्णांना आकर्षण करणार आहे, आपल्या सेवेद्वारे आपण काय करणार आहे कृष्णांना आकर्षण करणार, हा उच्च भाव आहे. तर असं हे मंत्रोच्चारणाद्वारे सोबोरी मुनीने काय केले, ते समृद्धी प्राप्त केली होती. परंतु जीवना प्रभात म्हणतात तात्पर्यामध्ये ही जीवनाची सार्थकता नव्हे. काही सार्थकता आहे समृद्धी प्राप्त करणे, राज्य प्राप्त करणे, चांगली स्त्री. आज समाजामध्ये पाहिलं लोक काय काय करतात, जिमला जातात, बॉडी बनवतात, कशासाठी, स्त्रीना आकर्षित करण्यासाठी. कशासाठी बॉडी बनवतात, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी नाही. मग तुम्ही योगा करा ना, थोडस व्यायाम करा ना, नाही माझं पॅकअप झालं पाहिजे, छाती पुढे आली पाहिजे, हे कशासाठी आहे, तर स्त्रियांना आकर्षित करणं. तर पाहू शकतो आपल्या समोर आज सध्या सुद्धा उदाहरणं आहेत, आपल्याला हे सोबोरी म्हणे यांनी काय स्त्रीना आकर्षित करण्यासाठी काय केलं होतं, चांगलं स्त्री सौंदर्य शुद्धीद्वारे प्राप्त केलं होतं. जसं चवन मुनीनी सुद्धा एकदम सुंदर शरीर प्राप्त केलं होतं, कशाद्वारे, अश्विनी कुमाराद्वारे, कशासाठी, स्त्रियांना आकर्षित करण्यास. तर आपल्याला अध्यात्म भागामध्ये प्रगती करायचा, आकर्षण प्रभाव दाखवायचा नाही कुणावर, आपले शरीर व्यवस्थित ठेवून साधना मेंटेन ठेवली पाहिजे. तर हे भौतिक समृद्धी काय आहे, आपल्या जीवनाची सार्थकता करत नाही, तर काय करतं, भौतिक समृद्धी आपल्याला काय करतं, जीवनामध्ये खाली घेतं. म्हणून प्रभुपाद किंवा विष्णू चक्र ठाकूर सांगतात की सापाला दूध पाजल्यानंतर सापाचं काय होतं, विष काय होतं, वृद्धिकत होत जात. म्हणून इंद्रियाला जेवढं आपण इंद्रिय तृप्तीचा विषय देऊ, इंद्रिय तृप्ती करू, इंद्रिय कधीही संतुष्ट होणार नाही. तसं सर्पाला जेवढं दूध देऊ त्याचं विष काय होणार आहे, वृद्धिंगत होणार आहे, कमी होणार नाही, वृद्धिंगत होणार. म्हणून आपल्यासमोर वेगवेगळी उदाहरणं आहेत, अजामेळ आहे, सोबुरी आहे, विश्वामित्र आहे, आपल्याला हेच शिकवतात की काम क्रोध परायण न बनता आपल्याला काय बनलं पाहिजे, भगवत परायण बनलं पाहिजे. म्हणून चैतन्य चरितामृतमध्ये एक श्लोक येतो, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकल अशांत, कृष्ण भक्त निष्काम अतएव शहान. म्हणून कृष्ण भक्तांची आशा काही नसते, एकच आशा आहे की भगवंताच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो, म्हणून तो शांत असतो, त्याच्या चित्तामध्ये काही गडबड नसते. का, त्यांची सेवा, भगवंतांची सेवा करण्याची इच्छा असते. म्हणून आपण जेव्हा जप करतो तेव्हा आपल्या जपामध्ये काय पाहिजे, तल्लीनता आणि मग्नता पाहिजे. जर तल्लीनता आणि मग्नता नसेल तर आपण विचलित होतो. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, आपण जेव्हा जप करतो तेव्हा मग्नता आणि तल्लीनता नसेल तर मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. सोबोरी मुनी पाण्यामध्ये ध्यानधारणा करतात तेव्हा पाहतात की हा मासा ही मासी, विचार कुठे गेला, ध्यानधारणेमध्ये नव्हता तर कुठे गेला, बाहेरच्या भौतिक. म्हणून आपण जेव्हा जेवढं जे काय जप करतो, चार माळा असून दहा माळा, तल्लीनता आणि मग्नता पाहिजे हरिनामांमध्ये. जेव्हा तल्लीनता आणि मग्नता निघून जाते तेव्हा वेगळे विचार येतात, प्लॅनिंग्स येतात, मग आपण काय होतो, विचलित होतो. मग आपल्याला इच्छा द्वेष समुद्वेन, मग मनामध्ये आपण इतरांचा द्वेष पाहतो. अरे हा वैष्णव झोपेत जप करतो का, त्या झोपेत जप केल्यामुळे आपला जप चुकीचा होतो. अरे तो करून दे ना, तो झोप आले असेल रात्री लेट ना आला असं तोच करेल ना. आपण आपल्या जपाकडे आपल्या तल्लीनतेकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण काय भक्तांच्या संघामध्ये असतो आणि हा असा करतो तो तसा करतो, त्यामुळे आपला जपामध्ये काय होतो तल्लीनता आणि मग्नता येत नाही. म्हणून आपल्याला आपल्याला ह्याचून वागायचं तर जपामध्ये जेवढं कॉन्सन्ट्रेशन आपण हरिनाम घेऊ तेवढं आपण वाचू शकतो. हा वारंवार ऐकलं पाहिजे, कारण की वारंवार मन काय होतं कलुषित होतं. म्हणून भौतिक इच्छा मनामध्ये येण्याचे तीन कारण आहेत. एक म्हणजे काय, व्यक्ती दोष पाहतो. दुसरं आहे भौतिक लोकांचा संग करतो. आणि तिसरं आहे भ्रमामुळे भौतिक इच्छा निर्माण होतात. म्हणून आपण हे जाणून घेतलं पाहिजे की आपल्याला प्रथम दोषच पाहायचं नाही वैष्णवांचं. किती जरी आपण भक्तांच्या संघामध्ये कुठलाही दोष दिसेल असेल आपण त्या दोषाकडे पाहू नये. आणि भौतिक लोकांचा संग करून ब्रह्म निर्माण होतो. तर ही तीन कारणं आहेत. म्हणून आपल्याला ह्यातून पलीकडे जायचं ते भगवत परायण होऊन आपण आपलं चित्त शुद्ध केलं पाहिजे. म्हणून योगामध्ये काय होतं, योगाद्वारे व्यक्ती काय करतो मन आणि बुद्धी शुद्ध करतो. परंतु योगामध्ये चित्त शुद्ध होत नाही, मन आणि बुद्धी शुद्ध करू शकतो. म्हणून चैतन्य महाप्रभू हे मिशन घेऊन आलेले आहेत, चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नी निर्वापन. चैतन्य महापुणी चित्त शुद्ध करण्यासाठी हे आंदोलन आणलेलं आहे. म्हणून आपल्याला जेव्हापर्यंत चित्त शुद्ध होत नाही तेव्हा बाहेरला साबण काय करणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे भौतिक साबण आपल्या शरीराला शुद्ध करेल, परंतु चित्ताला शुद्ध करण्यासाठी चैतन्य महापू हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे, हा महामंत्र घेऊन आलेला आहे. म्हणून गोलोकेर प्रेमधर हरिनाम संकीर्त. आपण जोपर्यंत चित्ताला मार्जन करत नाही तोपर्यंत आपल्याला गडबड ही दिसणार आहे. म्हणून आपल्याला पहिलं कार्य असलं प्रथम उठल्यानंतर प्रातःकाळ. म्हणून प्रभुपाद म्हणतात प्रातःकाळी उठून हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे. प्रभुपाद वेगळ्या तात्पर्यामध्ये प्रातःकाळी, तर प्रभुपाद म्हणले नाही की संध्याकाळी दुपारी पण केला पाहिजे. प्रभुपाद वेगवेगळ्या तात्पर्य म्हणतात प्रातःकाळी उठून काय केला पाहिजे, हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. तर प्रभुपाद का म्हणतात, कारण की भौतिकवादी लोक शांतपणे झोपलेले असतात, सगळं जग काय असतं शांत असतं, त्यावेळी मनाद्वारे आपण तो हरे कृष्ण चित्त शुद्ध होत. म्हणून आपल्याला चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे चित्त हरे कृष्ण भावना किंवा भगवत भावनावरित होऊनच, भगवत परायण होऊनच आपण चित्त शुद्ध होतं. तर याचं आपण दोन उदाहरण पाहणार आहोत चित्त शुद्ध करणार. तर बिल्व मंगल ठाकूर हे पूर्वी काय होते, कामपरायण होते. बिल्व मंगल ठाकूरांची कथा येते. बिल्व मंगल ठाकूर त्यांचं लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर त्यांचा एका वेश्या स्त्रीशी आकर्षण होतं. आणि एकदा काय होतं, त्यांचे वडील मृत्यूमुखी पडतात. आणि मग मृत्यूमुखी पडल्यानंतर सर्व लोक म्हणतात थांबा. आणि तो कुठं चाललेला असतो, बिल्व मंगल ठाकूर त्या स्त्रीचा संग घेण्यासाठी. आणि मग सर्व थांबवतात, परंतु थांबण्यासाठी तयार होत नाही. अंत्यविधी वडिलांची करतात, जसं वडिलांची अंत्यविधी करतात बिल्व मंगल ठाकूर, आणि तेव्हा पाऊस चालू असतो. त्या काम भावनेमध्ये बिल्व मंगल ठाकूर कुठं जातात, तर त्या स्त्रीचा संग करण्यासाठी. एक मुसळधार पाऊस पडत असतो, वादळ सुटलेलं असतं, त्या भावने त्या काम वासनेच्या भावने बिल्व मंगल ठाकूर त्या वादळामध्ये त्या पावसाच्या हिज्या सोसाट्यामध्ये काय करतात, नदीमध्ये जातात. नदीमध्ये पूर आलेला असतो, त्या पुरामध्ये पलीकडे जाण्याचा प्रयत्न, तर पाहतात एक ओंडका दिसतो. ओंडका त्या ओंडक्या साह्य घेऊन बिल्व मंगल पलीकडे जातात. आणि पलीकडे गेल्यानंतर पाहतात वीज कडकली जाते. तो ओंडका नसून तर काय असतो, ते प्रेत असतं. पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर काट्याकुट्यातून जातात. आणि जी स्त्री राहत असते, वेश्या स्त्री राहत असते, चिंतामणी नावाची वेश्या, त्या वेशीच्या घरापाशी जातात. आणि घरी तोटवतात तर ती उघडत नाही, तर दुसरा मजला असतो. तर दुसऱ्या मजल्यावर काही का जवळ झाड असतं, झाडाचा जवळ त्यांना वेल दिसतो. आणि त्या वेलावरून चढून जातात. चढून गेल्यानंतर पाहतात तर वीज चमकली जाते, तर तो वेल नसते तर काय असतो, तो सर्प असतो. आणि ह्या अशा भावनेतून आतमध्ये जातो बिल्व मंगल ठाकूर. आणि बिल्व मंगल ठाकूरांना चिंतामणीची वेश्या दिसते. आणि ती म्हणते अरे माझ्यासाठी इतकं कष्ट केलंस, सर्व काय इतक्या क्लेशानं सहन करून आलं, जर तू हीच चेतना किंवा भावना, भगवत भावना जर बनवली असतीस, तुला कृष्ण प्रभू रामचंद्र प्राप्त झाले असते. मग जेव्हा त्याला हृदयामध्ये साक्षात्कार होतो, म्हणाला मी एका स्त्रीसाठी एवढं आतुनात कष्ट केलेलं आहे, कामपरायण जाऊ. आणि मन अंतर चिंतामणीची जे वाक्य जेव्हा चिंतन करतो, आणि मग पूर्ण तो भगवत परायण होण्यासाठी धामा निघतो. आणि निघल्यानंतर पुन्हा मग त्यांच्या जीवनामध्ये एक प्रसंग येतो की एकदा तहानेच्या व्याकुळ होतात, मग एका स्त्रीकडून पाणी मागतात, पाणी पितात, आणि त्या स्त्रीला म्हणतात की तुमच्या घरी यायचं आहे. आणि मग घरी गेल्यानंतर तो ब्राह्मणाला म्हणतो की तुमच्या स्त्रीची मला संग करायचा आहे. आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा काम भावना गेलेली नव्हती. मग तो ब्राह्मण म्हणतो की हा, मग यातिथ्याचं स्वागत करण्यासाठी तो ब्राह्मण तयार होतो. आणि स्त्रीपाशी जेव्हा जातो, बिल्वमंगल ठाकूर म्हणतो की तुमच्या केसामध्ये ज्या पिना आहेत त्या पिना द्या मला. आणि त्या पिनाद्वारे एक बिल्वमंगल ठाकूर काय करतात, आपल्या डोळ्यामध्ये काय करतात, त्या पिना घुसपतात आणि डोळे बाहेर करतात. तर पाहू शकतो ही वासना डोळ्याद्वारे काय करते, हृदयामध्ये. म्हणून आपल्याला हे काम प्रायण होणं होता, तर बिल्वमंगल ठाकूरांनी पुन्हा भगवत पराय डोळे पूर्ण काढून टाकले आणि भगवत पराय मग वृंदावनाच्या दिशेने निघून गेले. आणि पूर्ण भगवत परायण झाले. आणि मग वृंदावनमध्ये त्यांनी सुंदर असं सुंदर स्तोत्र लिहिलेले आहेत. कवी कर्ण कुठला कृष्ण कर्णामृत असा ग्रंथ लिहिलेला आहे अशा. तर पाहू शकतो जर असा कामी व्यक्ती सुद्धा भगवत परायण होतो तेव्हा भगवंतांची स्तुती चांगली करू शकतो. म्हणून आपल्याला क्रोध परायणा कामपरायण होता, आपल्याला भगवत परायण बनायचं आहे. दुसरं उदाहरण येतं वाल्मिकी ऋषी. तर वाल्मिकी ऋषी पाहू शकतो किंवा वाल्याकोळी, हे वाल्याकोळी पूर्वजन्म याच्यामध्ये पूर्ण पशुपक्ष्यांना मारत असतात. आणि मारत असताना ते काय करतात, आणि ते प्रत्येक मारत असतात आणि चमडे विकून आपलं जीवन कंटत असतात, मांस खाऊन आपण जीवन जगत असताना एकदा त्यांना नारद मुनीचा संघ प्राप्त होतो. आणि नारद मुनीचा संघ प्राप्त झाल्यानंतर नारद मुनी म्हणतात हे तू कशासाठी करतो. तेव्हा वाल्मिकी वाल्याकोळी म्हणतात की हे मी आपल्या परिवारासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी करतो. तर म्हणाले ह्याचं कर्माचं रिॲक्शन माहीत आहे का तुला. तर म्हणाले की तुला काय अनंत काळासाठी नरकी आता करायला भोगायला, तू ते कर्म करतो तुला त्याचं रिॲक्शन येणार आहे. मग तू घरी जाऊन विचार त्याचा भागीदार आहेत का. तर घरी जाऊन वाल्याकोळी विचारतात तर ते म्हणतात नाही मी भागीदार नाही. तर वाल्याकोळींना पश्चाताप होतो. आणि मग नारद मुनीच्या संघामध्ये आल्यानंतर नारद मुनी त्यांना मंत्र देतात राम नावाचा. राम नाव पण घेत नाही, मरा मरा नाम घेऊन भगवंतांचे काय होतात, भगवत परायण होतात. तर पाहू शकतो जेव्हा आपण अशा भौतिक जगामध्ये काम आणि क्रोधाच्या अग्नीमध्ये जळत आहोत, म्हणून आपल्याला असे गुरु महाराज भेटलेले आहेत, संसार दावा नलली लोका त्राणाय कारुण्य घना घनात्व. आपण या संसार एकदम तप्त असा जळामध्ये आपण जळत आहोत, कामाग्नीने क्रोधाग्नी जळत आहोत. जर गुरुचा आश्रय घेऊन भगवत परायण होऊ तर आपण ह्यातून वाचू शकतो. म्हणून भगवत परायण होण्यासाठी भगवंत भगवद्गीतेमध्ये एक श्लोक म्हणतात मन मना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्करो मामय वैशेती युक्तत्व महात्मना मत परायणा. भगवंत काय म्हणतात की मन मना, मन मना म्हणजे तुझं मन माझ्यावर सदैव काय कर लाव किंवा चिंतन कर सदैव. लोक भौतिकवादी लोक किंवा निराकारवादी लोक भगवंतांचं आपलं मन काय करा निराकारावर ध्यान करा असं जे निराकारवादी लोक असे म्हणतात. परंतु अशा मूर्ख भ्रम आपल्या तात्पर्यामध्ये आपण फसून न जाता भगवंतांच्या चिंतनामध्ये लावलं पाहिजे मनाला, सदैव भगवंतांचं चिंतन करणं. दुसरं म्हणजे काय, भगवंत म्हणतात माझा भक्त हो, ते कुणाचा भक्त व्हायचा आहे, भगवंतांचा भक्त व्हायचा आहे. तिसरं म्हणतात भगवंत मलाच नमस्कार कर. तर नमस्कार करायचा असेल तर तू काय कर, मला नमस्कार कर. चौथं म्हणतात की माझंच पूजन कर. आणि पाचवं म्हणतात की माझ्यामध्येच रम्मान हो, सदैव असं माझ्यामध्ये रम्मान होशील तर तू काय होशील, तू लवकरच भगवत परायण होशील. आपल्याला आता सदैव हेच करायचं आहे, आपल्याला कृष्ण कॉन्शियसनेस मन मना हे मन भगवंतांच्या हरिनामामध्ये हरिकथामध्ये लावलं पाहिजे. म्हणून आपल्याला जोपर्यंत आपण भगवंतांच्या हरिनाम आणि हरिकथेमध्ये लावत नाही तोपर्यंत हे चित्त शुद्ध होणार नाही. अष्टांगयोगामध्ये मन आणि बुद्धी शुद्ध होईल परंतु चित्त शुद्ध होणार नाही. म्हणून नष्ट प्रायेषु भद्रेषु नित्यम भागवत सेवया. हे भागवत काय आपलं अभद्र काढून टाकतं. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल किंवा खरं समृद्धी प्राप्त करायची असेल तर प्रभुपाद म्हणतात की आत्मतत्वविद म्हणजे आपलं आत्मा जाणून तत्व जाणून आपण भगवत परायणा बनलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण किती भगवत परायण बनत आहोत, भगवंतांचं चिंतन करत आहोत, भगवंतांचा भक्त बनवत आहोत, भगवंतांना किती दंडवत करत आहोत, भगवंतांच्या पूजेमध्ये किती संलग्न झालो आहोत हे आपण चिंतन केलं पाहिजे. नाहीतर आपल्याला क्रोध काम वारंवार हे त्रास देणार आहेत आणि हे त्रास मृत्यूच्या क्षणापर्यंत आपल्याला सहन करावा पाहिजे. असं नाही की बाबा आपण भगवत भक्त झालो क्रोध येणार नाही. क्रोध हा येणार आहे परंतु जेव्हा भगवत भक्त होतो तेव्हा तो क्रोध काय करतो, शमन करण्याचा प्रयत्न करतो. आणि दिव्य व्यक्ती असतात क्रोधाला सुद्धा सेवेत लावतात. प्रभुपादांनी सुद्धा कधी कधी भक्तावर क्रोधित होतात किंवा हनुमानजीनी सुद्धा क्रोध प्रकट केला किंवा अर्जुनाने सुद्धा क्रोध प्रकट केला परंतु त्यांनी क्रोध प्रकट करून काय केलेला आहे, सेवेत लावलेलं आहे. आपण काय क्रोधाला सेवेत लावू शकत नाही, आपण एवढे उच्च स्तरावरचे भक्त नाहीत. म्हणून आपल्याला क्रोध येणार आहे परंतु त्यांना आवेग सहन करत जेव्हा येईल तेव्हा आपण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, तो क्रोध वाढवला नसला पाहिजे. वाढवला तर काय होतो, एकमेकांमध्ये वाद निर्माण होतो, मन दुभगले जाते. म्हणून चैतन्य महाप्रभूंचं मिशन मन एकत्र करण्यासाठी आहे. जरी मन दुभंगले असतील तर कीर्तनामध्ये जेव्हा व्यक्ती येतो तेव्हा एकमेकांची मन एकत्र येतात. का, केंद्र एक आहे, भगवत भावना भावित आहेत, कृष्ण कृष्ण. म्हणून भगवंतांचं आपण सदैव हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हा संकीर्तना ह्या जपाचा वारंवार जप केला पाहिजे. आपल्याला असं काय नाही की आपण कामातून मुक्त होऊ किंवा हे त्रास येणार आहे त्रासातून आपल्याला मुक्त होण्यासाठी आपला वारंवार प्रयत्न करावा लागेल. म्हणून आजचा विषय हाच होता की आपल्याला काम क्रोध परायणा व्हायचा आहे की भगवत परायणा व्हायचा आहे. म्हणून भौतिक समाजामध्ये पाहिलं गेलं की लोक आपल्या काम आणि क्रोधाच्या आहारी जाऊन परायण झालेले आहेत, त्यामध्ये मदमत्त झालेले आहेत, त्यांना माहित नाही की मी कशाच्या आहारी गेलेलो आहे. तर आपल्याला भगवत परायण बनायचं आहे आणि भगवंतांची सेवा करून आपल्याला संतुष्टी प्राप्त करायची. संतुष्टी त्यातच होते, सर्व सुखाच्या आगार बाप रखमादेवीवरून. आगार कोण आहेत, विठ्ठल रुक्मिणी आहेत, राधा कृष्ण आहेत, लक्ष्मी नारायण आहेत किंवा सीताराम आहेत, आपण त्यांच्या सेवेमध्ये लागू तर आपल्याला संतुष्टी येईल. नाहीतर काय, भौतिक जगामध्ये वेगवेगळे भवरोग त्रास देणे, कोरोना येणार आहे, वेगवेगळे रोग येणार आहेत, ह्यामध्ये जर विचलित होऊ तर आपल्याला काय होणार, आपली भगवत भक्ती आपल्याला मदत करणार आहे. म्हणून आपण विचलित न होता एकेरी करून म्हणून बुद्धीच्या स्तरावरून भक्ती केली पाहिजे. हे त्रास तर होणारच आहेत परंतु ह्या त्रासामध्ये वाचायचं असेल भगवत परायणा व्हा. हे आपल्याला कोरोना बाहेर दिसतो परंतु आतला कामाग्नी क्रोधाग्नी दिसत नाही, लोकांना दिसत नाही की तो आहे दगद कर, हो त्याच्यापेक्षा डेंजर आहे आतला. म्हणून आपण या तात्पर्यामधून हे शिकू शकतो, प्रभुपाद म्हणतात की भगवत परायणा व्हा तर तुम्ही काय होऊ शकता, यातून मुक्त होऊ शकता. तर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर आपण इथं थांबू, कुणाला प्रश्न टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता आणि काय टिप्पणी द्यायची असेल देऊ शकता. तर थांबायचं, बोला.
जपामध्ये तल्लीनता व मग्नता करण्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्ही वारंवार श्रवण केले पाहिजे पण तरी कित्येक वेळा ऐकून तल्लीनता किंवा मग्नता येत नाही.
तर भक्तांचा प्रश्न आहे पुन्हा. आपण वारंवार श्रवण करतो की जपामध्ये तल्लीनता आणि मग्नता येत नाही, बरोबर आहे ना? तर जपामध्ये तल्लीनता आणि मग्नता येण्यासाठी आपण आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी तीन मुद्दे सांगितले की आपण आजपासून सुरुवात केला पाहिजे की मी इतर भक्तांचा दोष कुठला पाहणार नाही. दोष पाहिल्यामुळं काय होते, तल्लीनता आणि मग्नता निघून जाते. आणि दुसरं आहे, भौतिक लोकांचा जेवढा संघ करू तेवढा आपल्याला त्यांचा प्रभाव आपल्यावर येतो. संघ केला पाहिजे, परंतु काय होतं, आपण अति संघ करतो भक्तांच्या पेक्षा. आपल्याला वाटतं की बाहेर चालू, अरे हे चांगले आहेत, आपल्याला गुणगान. आणि ह्यामुळं होतं काय, आपल्याला ते प्रभाव करू लागतात. आणि तिसरं भ्रम असतो. भ्रम म्हणजे काय, स्तुती मान हेच थोडं पुढला स्टेप आहे. मान प्रतिष्ठाची थोडा भ्रम असतो, अरे मी चांगलं लेक्चर देईल किंवा चांगली सेवा केली, ही थोडा भ्रम निर्माण होतो. या भ्रमातून सुद्धा मुक्त होण्यास झालं पाहिजे. तेव्हाच आपली जपामध्ये खरं पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे आपला चूक कुठं होते. आणि ह्या तीन कारणामुळे जपामध्ये मग्नता आणि तल्लीनता येत नाही. आपल्याला तल्लीनता यायचं पहिलं आपलं आजपासून सुरुवात केली पाहिजे. कुठल्याही व्यक्तीचा कोण कुठलाही असो, अभक्त असू दे अभक्त असू, दोष पाहायचे नाही. तो त्या गोष्टीमध्ये परिपूर्ण आहे. आणि जर आपण ह्या भावनेमध्ये जप करू किंवा हरिकथा सुन ऐकू, त्यामुळे काय होणार आहे, आपल्यामध्ये प्रगती. लोक काय करतात, इकडं हरिकथा पण ऐकतात आणि इकडं विष पण प्राशन करतात. अरे हा असा भक्त आहे, अरे याच्या जीवनामध्ये असं चालू आहे. आणि ह्यामुळं काय होतं, रुची येत नाही. एकाच मुखामध्ये काय करतो आपण, अमृत पण प्राशन करतो आणि विष पण प्राशन करतो. त्यामुळे रुची आणि तल्लीनता येत नाही. आपल्याला जर असं जर करायचं असेल तर ह्यापासून दूर अलिप्त राहू. जिथं हा दोषाचं चिंतन चाललेलं आहे त्यापासून अलिप्त राहू आणि भगवत कथा आपण श्रवण करू. जरी काय इतकं उच्च नसेल तर एक श्लोक गावा, भागवत ऐका, इतकं मन लागत नसेल कीर्तन ऐका, ह्यामध्ये जर मन लागू तर आपल्याला तल्लीनता आणि ती मग्नता येणार आहे. नाहीतर काय होतं, तल्लीनता आणि मग्नता हळूहळू निघून जाते. आपण जीवनामध्ये चेक केलं, ह्यामुळंच तल्लीनता आणि मग्नता जीवनामध्ये सुरवी पूर्वपूर्वी असतं, परंतु हे आपण पाहत नाही जीवनामध्ये. आपण हे तीन गोष्टी करते आले. तर आपण जर असं करू, तर मी पण प्रयत्न करतोय जपामध्ये तल्लीन आणि मग्नता होण्याची, तर तुम्ही पण करण्याचा प्रयत्न करा. ह्या तीन गोष्टी जर आपण जीवनामध्ये आत्ता आत्मसात आणि सदैव त्या लक्षात राहिल्या पाहिजे. आता काय थोड्या आजच्या दिवशी दोन चार काय नव्याचे दिवस 9 दिवस थोड्या दिवसासाठी राहतो आणि मग पुन्हा काय करतो, भौतिक लोक भौतिक संघ झाल्यामुळे आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या, पुन्हा आपण त्या वैष्णव दोष ऐकू लागतो. थोड्या दिवस तीव्रता असते पुन्हा आणि मग तल्लीनता आणि मग्नता निघून जाते जीवन. म्हणून आपण कधीही आपण या तीन गोष्टी न करता राहू तर मग्नता आणि तल्लीनता हरिनामामध्ये. तर आणखी कोण तर दुसरा प्रश्न आहे, घरचे लोक जर भौतिकवादी असतील तर जपामध्ये प्रगती कशी करू, भक्तीमध्ये प्रगती कशी करू. तर आपण कृष्ण भावनाभावित बनतो म्हणजे आपली चेतना उंचावली पाहिजे. जरी ते भौतिक असेल तर भगवंतांचे एक शाश्वत अंश आहेत याने आताने पाहिलं पाहिजे. आज तो तीव्र नाही, भविष्यामध्ये तो तीव्र बनवू शकतो या भावनेने त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. परंतु त्यांचा जास्त संघ नाही केला पाहिजे. त्यांचा संघ म्हणजे त्यांना जी काय त्यांची सेवा करायची, पुत्र असेल त्यांची सेवा करा. परंतु आपण आपली हरिनाम जप करत असताना, हरे कृष्ण महामंत्र किंवा भगवत गीता किंवा हरि जप भागवत वाचन करत असताना एकाग्र होऊन संघ केला. जेवढं आपण एकाग्र होऊन हरिकथा हरिनाम घेऊ तेव्हा आपण काय करू ह्यामध्ये प्रवीण होऊ शकतो. आणि जर ज्यांचा त्यांची सेवा केली पाहिजे, असं नाही की ते भौतिक आहेत म्हणून तिरस्कार केला. कारण की एक ते काय आहेत, भगवंतांचे अंश आहेत. ही कृष्ण भावनेची उच्च पातळी आहे. त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांना तिरस्कृत नाही केलं पाहिजे. ही भावना वाढवली पाहिजे आणि असं करत राहू तर आपल्या जीवनामध्ये त्यांना पण संतुष्ट करू आणि भगवंतांना पण संतुष्ट करू. तर मुख्य उद्देश आपला भगवंतांना संतुष्ट, त्यांना पण संतुष्ट केलं पाहिजे. कारण की आपलं एक कौटुंबिक कर्तव्य आहे म्हणून, कुटुंबातली जबाबदारी आहे म्हणून, कुटुंबाच्या कर्तव्याचं पासून पलायन पण नाही झालं पाहिजे. म्हणून यस्मिन तुष्टी जगत तुष्टी, जर भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू तर सर्व संतुष्ट होऊ. म्हणून प्रथम सकाळी काय लवकरही उठणार नाही तर प्रथम आपलं कर्तव्य केलं हरे कृष्ण महामंत्राचा जप सकाळी उठून प्रातःकाली केला पाहिजे. भागवत श्रवण थोडं भागवत श्रवण केलं तर आपली चेतना शुद्ध राहील आणि मग आपण जरी भौतिक संघ भेटत असेल तर त्यातून परायण होऊ शकतो. भगवत परायण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. तर सर्व भक्तांचं पुन्हा मी स्वागत करतो, कारण की माझ्या जे त्रुटी काय चुका झाल्या असेल क्षमा करा. लहान तुंडी मोठा का असं बोलतोय, तरी पण वैष्णव कृपाळ असतात, दया करा. तर काय चुकलं असेल मला पण तुमच्यासारखं एक महान भक्त बनायचं आहे आणि भगवत परायण बनायचं. हरे कृष्णा.